नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत युएई व्यापक अर्थीक भागीदारी कराराक लागून भारतीय शेतकार एमएसएमई आनी हेर वेवसायिकांक परिवर्तनकारी संद मेळ्ळ्या अशें सांगलां. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी संवसारीक उर्जा संकश्टा वेळार उर्जा सुरक्षा घटमूट करपाच्या यत्नांतल्यान भारताच्या कच्च्या तेलाची सोर्सिंग बेस 41 देशांनी वाडयल्या अशें सांगलां. वेंचणूक आयोगान पश्चिम बंगालातल्या 15 मतदान केंद्रार फेरमतदान घेवपाचे आदेश दिल्यात. केंद्रीय नागरी विमानन मंत्री के राममोहन नायडू हांणी केंद्र आनी राज्य सरकार नुस्तेकार समाजाच्या कल्याणा खातीर आनी उदरगती खातीर प्रामाणीकपणान वावुरता अशें सांगलां. आता पुराय खबरो. बुद्ध पौर्णिमेच्या निमतान केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल लिहांतल्या जिवीतसलांत भगवान बुद्धाच्या पवित्र अवशेशांच्या प्रदर्शनाचे उक्तावण केले. बुद्ध पौर्णिमेच्या निमतान लडाखातल्या लोकांक शुभेच्छा दितना घरमंत्री अमित शाह हांणी 75 वर्सां उपरांत लडाखान हे पवित्र अवशेश आयल्यात हाचेर भर दितना सांगला की
आज 75 साल के बाद
टुडे आफ्टर 75 इयर्स ऑन द डे ऑफ बुद्ध पौर्णिमा व्हेन दीज रिलिक्स हैव कम आई हैव कंप्लीट फेथ दैट द फॉलोअर्स ऑफ लद्दाख कारगिल ऑल द फॉलोअर्स ऑफ बुद्धा एंड द फॉलोअर्स ऑफ अदर रिलीजन विल ऑल्सो रिसीव एनर्जी फ्रॉम द होली रिमेन्स ऑफ लॉर्ड बुद्धा एंड विल ऑल्सो फील अ डिवाइन एक्सपीरियंस
और एक दिव्य अनुभूति का एहसास भी करेंगे.
यावेळ लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृह सचिव हांच्या सयत खुबशे मानेस्त उपस्थित आशिल्ले. तथागत बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे हे प्रदर्शन कालपासून या महिन्याच्या 14 तारखे मेरेन लडाखान आयोजित केला. प्रदर्शनाच्या उक्तावण सुवाळ्याक सुमार 20,000 लोक उपस्थित आशिल्ले. हे वेळार उलयतना शाह हांणी लडाखाच्या भुमीतल्यान आयिल्लो हो संदेश जगभरातल्या खुबशा साधकां खातीर जिवनात प्रगती करपाचे कारण थारला अशें सांगला. ह्या महिन्याच्या 10 तारखे मेरेन पवित्र अवशेष लेहांत जनते खातीर उक्ते आसतले. उपरांत ते झांस्कर देगणांत व्हरतले. थंय ते 2 दीस प्रदर्शन खातीर दवरतले. निमणे ह्या महिन्याच्या 15 तारखेक दिल्लीक वतले.
मुझे पूरा विश्वास है कि लद्दाख के कारगिल के सभी बुद्ध के अनुयायी और अन्य मतों के अनुयायी भी भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों से दिव्य अनुभूति का एहसास करेंगे. आज यहाँ पर भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों को लोगों के दर्शन के लिए खुला रखने का कार्यक्रम हो रहा है. आज ये एक प्रकार से धार्मिक आयोजन तो है ही, मगर एक ऐतिहासिक मिलन भी है.
वेंचणूक आयोगान पश्चिम बंगालातल्या 15 मतदान केंद्रार फेरमतदान घेवपाचे आदेश दिल्यात. राज्यान मगराहत पश्चिम विधानसभा मतदान सारख्या इकरा मतदान केंद्रार आनी डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातल्या 4 मतदान केंद्राचेर आयज फेरमतदान जातले. मतदान सकाळी 7 ते सांजे 6 मजगतीं जातले. संबंधित वेंचणूक अधिकारी आनी निरीक्षका कडल्यान मेळिल्ल्या अहवालांच्या आधारान हो निर्णय घेतला अशें वेंचणूक आयोगान सांगलां. पश्चिम बंगालातल्या विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्यात या मतदान केंद्रार बुधवारा मतदान चालले. या अहवालांच्या आधारान आयोगान ह्या मतदान केंद्रावेली वेंचणूक बाद घोषित केल्या. आयोगान ह्या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्य वेंचणूक अधिकाऱ्यांक पत्र बरयला. माहिती व प्रसारण मंत्रालयान फामा चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर हांच्या गोंयांत जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी खातीर महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती केल्या. गोवारीकर हे भारतीय चित्रपट सृश्टीतले उल्लेखनीय योगदान आशिल्ले नामनेचे दिग्दर्शक आसात. इफ्फी वांगडा तांचो खूब दशकांचो संबंद आसून जागतीक चित्रपट संस्कृती आनी चित्रकलेच्या विकासाकडेन तांचे सखोल नाते प्रतिबिंबीत जाता. आनी आपल्या नियुक्ती बाबत मत व्यक्त करतना गोवारीकार हांणी म्हणला की गोंयांतल्या 57व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवा खातीर महोत्सव संचालक म्हणून काम करपाची संद मेळप हे अत्यंत अभिमानास्पद आनी आनंददायी आसा. हो महोत्सवाचो प्रवासाचो साक्षीदार जावपाचो सन्मान लाभला अशें तांणी म्हळें. 1984 ह्या महोत्सवांत सहभागी जावपा पासून ते 2024 मेरेन जेन्ना आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागा खातीर ज्युरी अध्यक्ष म्हणून काम केलें तो मेरेन हातूंत सातत्यपूर्ण सहभाग आसा. तेदेवेळे सावन वावर केल्ल्यान घडयली सांबाळिल्ली आनी विस्तारिल्ली परंपरा मुखार व्हरप हो व्हड सन्मान आसून नव्या जबाबदारीची जाणीव आसा अशें तांणी मुखार म्हणलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
पश्चिम आशियांतल्या परिस्थितीच्या फाटभुंयेर भारतीय नागरिकांक उर्जा पुरवण आनी सुरक्षा सुनिश्चित करपाक उपयोजना करपाक सरकार सज्ज सुनिश्चित करता आनी सगळ्यो आवश्यक उपयोजना करता. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान एका निवेदनान म्हणला की एलपीजीची साठेबाजी थांबोवपाक देशभरान अंमलबजावणीची कारवाय सुरू आसा आनी देशभरान 2300 परस चड सुवातींनी छापे घाले. मंत्रालयान सांगला की उद्योग स्तरार ऑनलायन एलपीजी सिलिंडर बुकींग 58% वाड जाल्या आनी सुमार 41.6 लाख एलपीजी सिलिंडराचे बुकींग पैकी सुमार 49.8 लाख घरगुती एलपीजी सिलिंडर वितरीत केल्यात. डिलर्सांचो गैरवापर टाळपाक डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आधारित वितरणात सुमार 93% मेरेन वाड जाल्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी 4 वर्सां आदी लागू जाल्ल्या भारत युएई व्यापक अर्थिक भागीदारी कराराक लागून भारतीय शेतकार एमएसएमई आणि हेर वेवसायिकांक परिवर्तनकारी संद मेळ्ळ्या असं सांगला. भारत आणि युएई हांच्या मधले द्विपक्षीय व्यापारी संबंध वाढल्यात आणि 100 अब्ज डॉलर पार जाल्यात. सेवा व्यापारय स्थिरपणात वाढत असा आणि नवी बाजारपेठ उक्ते झाला असे मंत्री गोयल हांणी सोशल मीडिया पोस्टात नदरेक हाडला. रत्न आणि दागिने अभियांत्रिकी वस्तू इलेक्ट्रॉनिक्स शेतकी अशा मुखेल क्षेत्रात विस्तार केल्ल्यान फायदो मेळटा असे मंत्री हांणी उक्तायले. संवसारीक उर्जा संकश्टा वेळार उर्जा सुरक्षा घटमूट करपाच्या यत्नातल्यान भारतान कच्च्या तेलाची सोर्सिंग बेस पयली 27 देशांतल्यान 41 देशांनी वाढिल्या असे केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगला. दक्षिण गुजरातान जाल्ल्या वायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेन उलयतना तांणी संकश्ट वेवस्थापन करपाक दीर्घकालीन नियोजनाचो मुखेल वांटो आसा असे सांगले. देशी उत्पादन वाढोवपाविशी मंत्री पुरी हांणी शुद्धीकरण कारखान्यात एलपीजीचे उत्पन्न चडांचर करपाचे आदेश जारी झाले आणि आम्ही आमचे देशी उत्पादन 60% वाढयतले असे सांगला.
The government absorbed the shock at the fiscal system level rather than passing it immediately on to the consumer's wallet. And because preparations made over the last decade, we diversified our sources. Crude sourcing has now expanded from 27 countries to 41. And we increased our domestic production by 60%. And also because we are incentivizing the movement to natural gas.
केंद्रीय नागरी विमानन मंत्री के राममोहन नायडू हांणी केंद्र आणि राज्य सरकारां नुस्तेकार समाजाच्या कल्याणा खातीर आणि उदरगती खातीर प्रामाणिकपणान वावुरता आणि काल आंध्र प्रदेशांतल्या श्रीकाकुलम जिल्ह्यांतल्या एरामुक्कम हांगा भेट दितना केंद्रीय मंत्र्यांनी कोल इंडिया लिमिटेडाच्या सीएसआर निधीतल्यान मत्स्य सागरमाला कार्यावळी खाला लायिल्ल्या सौर उर्जेचेर चलपी रस्त्यावयल्या दिव्यांचे उक्तावण केले. हे वेळार उलयतना नायडू हांणी वेंचणुकेच्या प्रचारा वेळार नुस्तेमारांक कितले त्रास सोसचे पडटा ते आपूण समजून घेतला आनी ताचेर उपाय काडपाचे यत्न करीत आयला असे सांगला. मत्स्य सागरमाला कार्यावळी खाला नुस्तेमारी गावांनी सौर लायटी लावपाचो निर्णय सरकारान घेतला असे तांणी मुखार सांगले. जनगणना 2027 पहिल्या पावण्या खाला जनगणना खातीर शेतकी कार्यावळी काल सावन आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आनी छत्तीसगडांत सुरू जाल्या. या राज्यांनी आणि संघराज्यांनी अधिसूचित केली 15 दिसांची गणना काल पुराय झाली. या महिन्याच्या 30 तारखे मेरेन हे चालू उरतले आणि ह्या वेळार प्रशिक्षित गणक घराघरांत भेट देऊन माहिती एकठांय करतले असे गृह मंत्रालयान सांगला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्तनिवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे 2026 आसा. भारतीय हवामान खात्यान आसाम, मेघालय, हिमालय, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. झारखंडातला 7 वर्सांचो भुरगो इशांग सिंग पालक सामुद्र धुनी हुप्पी सगळ्यांत तरणाटो पेवपी थारला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी भारत युएई व्यापक अर्थिक भागीदारी कराराक लागून भारतीय शेतकार एमएसएमई आणि हेर वेवसायिकांक परिवर्तनकारी संद मेळ्ळ्या असे सांगला. केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांनी संसारीक ऊर्जा संकश्टा वेळार ऊर्जा सुरक्षा घटमूट करपाच्या यत्नांतल्यान भारतान कच्च्या तेलाचे सोर्सिंग बेस वाढिल्या अशें सांगलां. वेंचणूक आयोगान पश्चिम बंगालातल्या 15 मतदान केंद्रांत फेरमतदान घेवपाचे आदेश दिल्यात. केंद्रीय नागरी विमानन मंत्री के राममोहन नायडू हांनी केंद्र आणि राज्य सरकार नुस्तेकार समाजाच्या कल्याणा खातीर आणि उदरगती खातीर प्रामाणिकपणान वावुरता अशें सांगलां. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.